त्र्यंबक राजा। गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो, नीलग्रीवाश शिशेखरा वृषभारूढ़ फणिभूषणा, दशभुजा पंचानना हो विभूतिमाला जटा सुंदरा, गज चर्मा वरधरा हो आरती त्र्यंबकेश्वरा, पड़िले गोहत्ते से पातक गौतम ऋषि चा श्री हो त्याने तप मांडिले ध्याना, आणून तुझ अंतरी हो प्रसन्न होऊनी त्याते, स्नानादी घनी गोदावरी हो अगुंबर मुळी प्रगटे, पावन कैलो त्याते करी हो आरती त्र्यंबकेश्वरा, धन्य कुशावंतांचा महिमा वाचे वर्णू किती हो आणि कही बहुमीठे, गंगा द्वारादिक पर्वती हो वंदन मार्जन करिता, त्यांचे महादोष नासती हो तुझी आदर्शन मात्रे, प्राणी मुक्ती ते पावती हो आरती त्र्यंबकेश्वरा, ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो तै तै काया कष्टे जव जव, चरणी रूपती खडे हो तव तव पुण्य विशेषे, किलमिश अवघे त्यांचे जडे हो केवळ तो शिवरूपी, काळ त्यांच्या पाया पडे हो आरती त्र्यंबकेश्वरा, लावणी निज भजनी सकळी पूर्वीसी मन कामना हो, संतती संपत्ती देसी हंदी सुखविसी यमयातना हो, शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो, गोसावी नंदन विसरे संसार भव यातना हो आरती त्र्यंबकेश्वरा।